आजचे दैनिक सुभक्ती पर बोल 16 ऑगस्ट. आपण लैंगिक पापात का पडतो? आनंदाचे व हर्षाचे शब्द माझ्या कानी पडू दे, म्हणजे तू मोडलेली माझे हाडे उल्हास दे. तू केलेल्या उद्धाराचा आनंद मला पुन्हा होऊ दे आणि उत्सुकतेच्या आत्म्याने मला सावरून धर. स्तोत्रसंहिता 51:8-12. दावीद त्याला लैंगिक दुराचारी प्रवृत्तीवर शक्ती मिळावी असा धावा का करत नाही? लोकांनी आपल्याला जाब विचारावा अशी तो लोकांकडे जाऊन मागणी का करत नाही? स्त्रीकडे वासनेने पाहण्यापासून देवाने त्याच्या डोळ्यांचे रक्षण करावे व त्याला वासनामुक्त असे विचार द्यावे अशी प्रार्थना तो का करत नाही? खरे पाहता बेतशेबेवर जणू बलात्कारच केल्यानंतर त्याने पापाचा अंगीकार आणि पश्चातापाचे हे जे स्तोत्र लिहिले त्या दाविदाने अशीच काहीतरी विनवणी करायला पाहिजे होती अशी तुम्ही अपेक्षा करत असाल. याचे कारण असे की लैंगिक पाप हे एक लक्षण आहे, रोग नाही, हे त्याला ठाऊक आहे. लोक लैंगिक पाप करतात कारण त्यांना ख्रिस्तामध्ये आनंद व हर्षाची पूर्णता प्राप्त झालेली नसते. त्यांची अंतकरणे स्थिर, खंबीर आणि घट्ट पायावर उभारलेली नाही. ते अडखळतात. परीक्षा आली की ते लगेच पापास पडतात कारण त्यांच्या भावना आणि विचार यामध्ये देवाला ते सर्वोच्च स्थान नाही जे त्यांनी त्याला द्यायला पाहिजे. दावीद हे स्वतःविषयी जाणून होता. आमच्या बाबतीतही ते खरे आहे. म्हणून दावीद जी विषयवस्तू घेऊन प्रार्थना करतो त्याद्वारे तो आम्हाला दाखवून देत आहे की जे लोक लैंगिक पापात पडतात त्यांना खरी गरज कशाची आहे? देवाची. देवामध्ये असलेला आनंद व हर्ष हे शहाणपण आपल्यासाठी अफाट आहे.